खंड चौथा प्रकरण दुसरे एशियाटिक खात्याची सुलतानगिरी। मी ट्रान्सवालात दाखल झालो याचा नव्या खात्याच्या अंमलदारांना उलगडाच होईना। त्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या हिंदी लोकांपाशी चौकशी केली, पण त्या बिचाऱ्यांना माहिती कोठून? अंमलदारांनी अनुमान केले की पूर्वीच्या ओळखीच्या जोरावर मी परवान्याशिवाय दाखल झालो असेल आणि तसे असल्यास मला कैद करता येईल। मोठमोठ्या लढायांनंतर काही काळापर्यंत सरकारी अधिकाऱ्यांना जादा अधिकार देण्यात येत असतात। ती स्थिती दक्षिण आफ्रिकेतही होती। येथे शांतता राखण्यासंबंधीचा कायदा करण्यात आला होता। त्यातील एक कलम असे होते की जो कोणी परवान्याखेरीज ट्रान्सवालात शिरेल त्याला पकडून कैदेची शिक्षा देण्यात यावी। या कलमाच्या आधारे मला पकडले पाहिजे अशाबद्दल खलबते चालली होती, पण माझ्यापाशी परवाना मागायला कोणाची हिंमत होईना। अंमलदारांनी डर्बनला तार तर केलीच होती आणि जेव्हा त्यांना समजले की मी परवाना काढूनच दाखल झालो आहे तेव्हा त्यांची निराशा झाली। परंतु एवढ्या निराशेने हार होणारे हे खाते नव्हते। मी आलो असलो तरी मिस्टर चेंबरलेन पाशी मला जाऊ द्यायचे नाही एवढी गोष्ट त्यांना सहज करता येण्याजोगी होती। प्रतिनिधींची नावे विचारण्यात आली म्हणून मागे लिहिले, ती एवढ्याचसाठी विचारण्यात आली होती। दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेष पावलो पावली प्रत्ययास येतच होता, पण येथे तर हिंदुस्थानातल्या सारखाच कुजटपणा आणि छक्के पंजे यांची दुर्गंधी येत होती। दक्षिण आफ्रिकेमध्ये सरकारच्या सामान्य खात्यांचा व्यवहार प्रजेच्या हितार्थच चालविला जात असे, त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारचा सरळपणा व नम्रपणा दिसून येत असे। याचा फायदा सहजीच काळ्या पिवळ्या चामडीच्या लोकांनाही काही अंशी मिळत असे। आता जेव्हा नवे एशियाटिक वातावरण दाखल झाले तेव्हा तेथल्याप्रमाणे अरेरावी लटपट वगैरे दुर्गंधीही दाखल झाली। दक्षिण आफ्रिकेत एक प्रकारे प्रजासत्ता होती तर एशियामधून अव्वल सुलतानशाही आली, कारण तेथे प्रजेची सत्ता नव्हती तर प्रजेवर सत्ता चालत होती। दक्षिण आफ्रिकेमध्ये गोरे लोक घर करून राहिले होते, त्यामुळे त्यांची गणना तेथील प्रजापक्षामध्ये होत असे, त्यामुळे त्यांचा अंमलदारांवर दाब असे। त्यात एशियातून आलेल्या निरंकुश अंमलदारांनी शिरून हिंदी लोकांची स्थिती आडकित्यातील सुपारीसारखी करून टाकली। मलाही या सत्तेचा चांगलाच अनुभव मिळाला। प्रथम मला त्या खात्याच्या वरिष्ठापाशी बोलविण्यात आले। हे वरिष्ठ अधिकारी लंकेहून आले होते। बोलाविण्यात आले हा शब्दप्रयोग थोडासा वस्तुस्थितीला सोडूनच आहे, म्हणून किंचित अधिक स्पष्ट खुलासा करतो। मला येण्याबद्दल पत्र वगैरे काही एक आलेले नव्हते, परंतु प्रमुख हिंदी माणसांना त्यांच्याकडे वरचेवर जावे लागत असे। अशा प्रमुख मंडळींपैकी मरहूम शेठ तय्यब हाजी खान मोहम्मद हेही एक होते। त्यांना साहेबाने विचारले, गांधी हा कोण, कशासाठी आला आहे? तय्यब शेठजींनी जबाब दिला, ते आमचे सल्लागार आहेत, त्यांना आम्ही बोलाविले आहे। तर मग आम्ही सगळे येथे आहोत कशासाठी? आमची नेमणूक तुमच्या रक्षणासाठीच केलेली नाही का? गांधीला येथले काय करणार? साहेब म्हणाले। तय्यब शेठजींनी कसाबसा हा टोला परतवला, तुम्ही तर आहाच, पण हे आमच्यातलेच ना, त्यांना आमची भाषा समजते, ते आम्हाला पूर्णपणे ओळखतात, तुम्ही किती झालं तरी अंमलदारच ना। साहेबांनी फरमाविले, गांधीला माझ्याकडे घेऊन या। तय्यब शेठ इत्यादींबरोबर मी गेलो। खुर्ची मला कुठून मिळणार? आम्ही सर्वजण उभे राहिलो। का, तुम्ही इथे काय समजून आला आहात? साहेबांनी माझ्याकडे पाहून विचारले। माझ्या मित्रमंडळींच्या निमंत्रणावरून त्यांना सल्ला देण्यासाठी आलो आहे, मी जबाब दिला। पण तुम्हाला माहीत नाही का की तुम्हाला येथे येण्याचा हक्कच नाही? तुम्हाला परवाना मिळाला आहे तो नजर चुकीने दिला गेला आहे। तुम्हाला येथील रहिवासी म्हणताच येत नाही, तुम्हाला परत जावे लागणार। मिस्टर चेंबरलेनकडे तर तुम्हाला जायला मिळणारच नाही। येथील हिंदी लोकांचे रक्षण करण्यासाठीच तर आमचे खाते मुद्दाम नेमलेले आहे। बरे जा आता। एवढे बोलून साहेबांनी मला रजा दिली। मला उत्तर द्यायला वेळच दिला नाही। माझ्या सोबत्यांना थांबवून घेतले, त्यांना दम देऊन हिताचा सल्ला म्हणून दिला की त्यांनी मला ट्रान्सवालमधून धाडून द्यावा। सोबती आंबट तोंड करून आले। अशा तऱ्हेने एकाएकी एक नवीनच कोडे आमच्या पुढे येऊन उभे राहिले।